शीर्षक एक रात रेस्तरा में.
टाइटल ein Abend im Restaurant.
विवरण एक जोड़ा एक रेस्तरा में जाता है, अपना खाना ऑर्डर करता है और मेनू पर विभिन्न व्यंजन खोजता है.
Beschreibung: Ein Paar besucht ein Restaurant, bestellt ihr Essen und entdeckt die verschiedenen Gerichte auf der Speisekarte.
Restaurant sundar aur aaramdayak hai.
Das Restaurant ist schön und gemütlich.
Waiter menu lata hai.
Der Kellner bringt die Speisekarte.
Joda vyanjan dekhta hai.
Das Paar schaut sich die Gerichte an.
Ve pizza aur salad order karte hain.
Sie bestellen Pizza und Salat.
Waiter khana lata hai.
Der Kellner bringt das Essen.
वे अपने खाने का आनंद लेते हैं.
Sie genießen ihr Essen.
खाने के बाद वेटर पूछता है.
Nach dem Essen fragt der Kellner.
आपको ये कैसा लगा?
Wie hat es Ihnen geschmeckt?
ये बहुत स्वादिष्ट था.
Es war sehr lecker.
जोड़ा बिल चुकाता है.
Das Paar bezahlt die Rechnung.
वे घर जाते हैं.
Sie gehen nach Hause.
नए साल का जश्न.
Die Feierlichkeiten um das Neujahr.
एक समूह दोस्तों का अनेक देशों से अपनी नए साल की परंपराओं के बारे में बताता है.
Eine Gruppe von Freunden aus verschiedenen Ländern erzählt von ihren Neujahrstraditionen und erfährt von den kulturellen Unterschieden in der Feier.
वे सरल सवाल पूछने और उत्तरों पर प्रतिक्रिया करने के लिए सीखते हैं.
Sie lernen, einfache Fragen zu stellen und auf Antworten zu reagieren.
दोस्त विभिन्न देशों से आते हैं.
Die Freunde kommen aus verschiedenen Ländern.
हर दोस्त की अपनी परंपरा है.
Jeder Freund hat seine eigene Tradition.
वे नए साल का जश्न अपने परिवार के साथ मनाते हैं.
Sie feiern das Neujahr mit ihrer Familie.
जर्मनी में नए साल पर अक्सर खट्टा गोभी खाया जाता है.
In Deutschland isst man oft Sauerkraut an Neujahr.
भारत में आतिशबाजी और बड़े जश्न होते हैं.
In Indien gibt es Feuerwerke und große Feiern.
जापान में नए साल के लिए विशेष समारोह होते हैं.
In Japan gibt es besondere Zeremonien zum Neujahr.
बड़ा खेल टूर्नामेंट.
Das große Sportturnier.
एक स्कूल एक खेल महोत्सव का आयोजन करता है जिसमें फुटबॉल, बास्केटबॉल और तैराकी जैसी विभिन्न खेल गतिविधियां होती हैं.
Eine Schule organisiert ein Sportfest, bei dem verschiedene Sportarten wie Fußball, Basketball und Schwimmen stattfinden.
छात्र इस टूर्नामेंट के लिए उत्साहित हैं.
Die Schüler freuen sich auf das Turnier.
शिक्षक छात्रों का उनके तैयारी में समर्थन करते हैं.
Die Lehrer unterstützen die Schüler in ihren Vorbereitungen.
छात्रों ने बेहतर बनने के लिए बहुत मेहनत की है.
Die Schüler haben viel trainiert, um besser zu werden.
जब टूर्नामेंट शुरू होता है तो तनाव बढ़ता है.
Die Spannung steigt, als das Turnier beginnt.
दर्शक प्रतियोगिता से उत्साहित हैं.
Die Zuschauer sind begeistert vom Wettkampf.
स्वस्थ रहना, टिप्स और ट्रिक्स.
Gesund leben, Tipps und Tricks.
एक स्वास्थ्य कोच पोषण और व्यायाम के लिए टिप्स देता है.
Ein Gesundheitscoach gibt Tipps zur Ernährung und Bewegung.
ये कहानी शरीर के हिस्सों के वर्णन के लिए सरल वाक्यांश शामिल करती है.
Die Geschichte umfasst einfache Phrasen zur Beschreibung von Körperteilen.
स्वास्थ्य एक लंबे जीवन के लिए महत्वपूर्ण है.
Gesundheit ist wichtig für ein langes Leben.
नियमित व्यायाम स्वास्थ्य को बढ़ावा देता है.
Regelmäßige Bewegung fördert die Gesundheit.
एक संतुलित आहार स्वास्थ्य का कुंजी है.
Eine ausgewogene Ernährung ist der Schlüssel zur Gesundheit.
पर्याप्त पानी पिए ताकि हाइड्रेटेड रहे.
Trinken Sie genug Wasser, um hydratisiert zu bleiben.
बैठने के दौरान अपनी शरीर की मुद्रा पर ध्यान दे.
Achten Sie auf Ihre Körperhaltung während des Sitzens.
तनावमुक्त जीवन जीने की कला सीखें.
Lernen Sie, stressfrei zu leben.
एक सकारात्मक दृष्टिकोण आपके कल्याण को बढ़ाता है.
Eine positive Einstellung kann Ihr Wohlbefinden steigern.
विश्राम और शौक के लिए समय निकाले.
Finden Sie Zeit für Entspannung und Hobbys.
विश्वविद्यालय तक का रास्ता.
Der Weg zur Universität.
एक छात्र अपने नए विश्वविद्यालय तक के रास्ते और सन्निर्माणाओं के बारे में बताता है जो इससे जुड़े हैं.
Ein Schüler erzählt von seinem Weg zu einer neuen Universität und den Herausforderungen, die damit verbunden sind.
वो विभिन्न शिक्षा प्रणालियों और स्कूलों के बीच के अंतर पर चर्चा करता है.
Er diskutiert verschiedene Bildungssysteme und die Unterschiede zwischen den Schulen.
छात्र नए चुनौतियों के सामने उत्साहित और नर्वस महसूस करता है.
Der Schüler fühlt sich aufgeregt und nervös angesichts der neuen Herausforderungen.
जब वो अपनी आशंकाओं के बारे में बोलता है तो उसकी आवाज में नमी होती है.
Er hat Feuchtigkeit in seiner Stimme, wenn er über seine Ängste spricht.
वो इस समय के दौरान अपने परिवार के समर्थन के बारे में सोचता है.
Er denkt an die Unterstützung seiner Familie während dieser Zeit.
नए दोस्तों और अनुभवों की पूर्व पीठिका उसे प्रेरित करती है.
Die Vorfreude auf neue Freunde und Erfahrungen motiviert ihn.
वो विभिन्न आयोजनों और क्लबों में भाग लेने की योजना बनाता है.
Er plant, an verschiedenen Veranstaltungen und Clubs teilzunehmen.
शहर में खो गई.
Verloren in der Stadt.
एक पर्यटक एक निश्चित स्थान की खोज कर रहा है, एक अज्ञात शहर में.
Eine Touristin sucht nach einem bestimmten Ort in einer fremden Stadt.
वो राहगीरों से रास्ता पूछती है और विस्तृत दिशा निर्देश प्राप्त करती है.
Sie fragt Passanten nach dem Weg und erhält detaillierte Wegbeschreibungen.
वो दिशा निर्देशों को समझना सीख रही है.
Sie lernt, die Wegbeschreibungen zu verstehen.
ये शहर आश्चर्य से भरा हुआ है.
Die Stadt ist voller Überraschungen.
लोग मित्रवत और सहायक हैं.
Die Menschen sind freundlich und hilfsbereit.
पर्यटक जल्दी से अच्छा महसूस करती है.
Die Touristin fühlt sich schnell wohl.
सड़कें जीवित और रंगों से भरी हुई हैं.
Die Straßen sind lebendig und voller Farben.
शहर की आवाजें विविध और रोमांचक हैं.
Die Geräusche der Stadt sind vielfältig und abwechslungsreich.
अपने प्रवास के अंत में उसने कई नए दोस्त बनाए हैं.
Am Ende ihres Aufenthalts hat sie viele neue Freunde gewonnen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.